आज दासनवमी आहे. आत्ता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या ह्या जागेला वास्तूला दासनवमीला बरोबर 2 वर्ष झाली. आणि 2 वर्षात समर्थांच्या कृपेनं ज्ञानेश्वर महाराज, स्वरूपानंद, माधवनाथ आणि सगळे संत त्यांच्या कृपेनं इथं साधना चांगली चाललेली आहे. निरूपण चाललं आहे, ध्यान चालू आहे, नाम चालू आहे, अभ्यास करतायत मंडळी, ग्रंथ घेऊन येत आहेत, प्रश्नोत्तरं करतायत, होमवर्क करून येत आहेत, गृहपाठ करून काय झाला काय नाही हे करायला पाहिजे. श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे, श्रवण याचा अर्थ ऐकल्यानंतर त्याचा अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, ग्रंथात त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि तेवढं पक्क करत पुढे जायचं आहे. पारायणं करतात मंडळी, पण भराभरा भराभरा ते ओव्या ओढून काढायच्या आणि कळत काहीच नाही अशी परिस्थिती येते. अजिबात काही नाही त्याला ठीक आहे, किंवा सगळा अभ्यास छान झालेला आहे आणि पुन्हा एकदा जशी रिव्हिजन परीक्षेच्या वेळा करतो तसं पारायण केलं तर ऐकल्या वाचल्याबरोबर समजत आहे, वाचल्याबरोबर समजत आहे असं होत असेल तर हरकत नाही आहे. पण असं काही कोणी आपल्या डोक्यावर ओझं दिलं नाही आहे की इतक्या दिवसात इतकं ते केलंच पाहिजे, काहीच करत नाहीत, त्यापेक्षा निदान एकदा पारायण करा. पण खऱ्या अर्थाने पारायण याचा अर्थ एक चरण घेतला, एक शब्द घेतला तर त्याच्यावर आपलं विचार झाला पाहिजे की काय म्हणायचं आहे, ग्रंथकर्त्याला नेमकं काय म्हणायचं आहे, काय आपल्याला सांगायचं. तर त्या तऱ्हेनं आत्ता एक येण्यापूर्वी एक अर्धा तास थोडं हे चाळलं आणि काय सांगावं असा विचार करताना थोडा मनात असा आला की दासबोधाचे आपण जर का 20 दशक आणि प्रत्येकात 10 समास असे जर आपण 200 समास बघितले तर साधकाच्या दृष्टीनं त्या सगळ्याच्या सगळ्या समासाचा आपल्याला अभ्यास करायचं कारण नाही, करता आलं तर हरकत नाही आहे, पण अभ्यासातच जर आपण फार अडकलो तर कदाचित आपली साधना बाजूला राहील. आपल्याला साधक व्हायचं आहे, प्रवचनकार प्राध्यापक व्हायचं नाही आहे. त्यांना पाहिजे ते वाच ते वाच, किंवा काही मंडळी दासबोधातलं वास्तुशास्त्र काय आहे, त्यांनी आहारावर काय म्हटलेलं आहे, किंवा त्यांनी इतर काय बरेच बरेच गोष्टी सांगतात. परवा माझ्या एक पाहण्यात आलं की मासिकामध्ये कोणकोणते विषय असावेत, त्याच्यामध्ये इतरच विषय होते आणि मुख्य जे होतं की समर्थांची मुख्य शिकवण काय हा विषयच नव्हता. तेव्हा मी त्यातल्या एकानं फोनवर म्हटलं की अहो मी सहज ते बघितलं, त्याच्या समर्थांना मुख्य काय सांगायचं आहे हा विषयच नाही आहे. ते म्हटलं तुम्ही लिहिता का, मी म्हटलं तसं मी आता सांगत नाही, माझी तब्येत आता वय लक्षात घेता मी आता कोणालाही तसं कबूल करत नाही. आत्ता त्या क्षणाला मला, मी काल जसं कार्यक्रमाला गेले सकाळी वाटलं की मला जाता येईल, गेले, पण दुपारी थोडं ते अंगावर आलं माझ्या आले घरी ते मी अगदी फार जाम झाले, म्हणून मग कालपासून मी पडूनच होते. आज आणखी एका ठिकाणी जायचं होतं तेही रहित केलं मी. तर सांगायची गोष्ट काय आहे की ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण साधक म्हणून जर साधना करायची असेल तर त्यातल्या नेमक्या ओव्या काय आहेत त्याचा अभ्यास, त्याचं चिंतन, त्याप्रमाणे अनुसरण हे व्हायला पाहिजे. म्हणून आपण हे जे छोटं काढलं संक्षिप्त दासबोध, तर ते पकालच एकांचा फोन आला होता की मला बऱ्याच प्रती त्यातल्या पाहिजेत, म्हटलं तुम्ही या एकदा म्हणजे मग मी सांगेन. त्याचं कारण 7000 पुढे आणखीन ओव्या, त्याच्यामध्ये 700 ओव्या ह्या साधनेच्या दृष्टीनं उपयोगी आहेत. त्यातूनसुद्धा आणखी कमी होतील आता वाजता वाजता लक्षात येते. पण एकंदर आपण जर बघितलं 200 समासात तर पहिल्या 8 दशकापर्यंत समर्थांना जे म्हणायचं आहे ते असं विषयवार आलेलं आहे, म्हणजे त्याचं आपण जर का बघितलं तर गणेशस्तवन, शारदास्तवन, संतस्तवन, म्हणजे त्या समासामध्ये काय म्हणायचं आहे हे त्याच्यावरच्या मथळ्यावरून कळतं. असं साधारणतः 8 दशकापर्यंत जो थोडंसं होतं, पण 8 दशकाच्या नंतर म्हणून स्वामीजी देखील म्हणायचे की 8 दशकामध्ये दासबोध संपला, आणि म्हणून स्वामीने देखील 8 दशकापर्यंत प्रवचनं केली, पुढे तब्येत बरी नाही म्हणूनही थांबले, पुढचं राहिलं. आणि पुढे जे सगळं आहे ते शिष्यांनी विचारलेले प्रश्न आहेत आणि त्याला दिलेली उत्तरं आहेत, त्यामुळे वरच्या जे समासाचं नाव दिलेलं आहे ते आणि आतला जो आशय आहे ते दोन्हीचा तसा चटकन लक्षात येत नाही हे काय म्हणायचं आहे. तरी देखील सामान्यतः जर बघितलं तर ह्या समर्थांच्या दासबोधात असं लक्षात येतं की समर्थांच्या समोर अगदी सामान्य व्यक्ती ज्याला काहीही यातलं माहिती नाही अशी समोर ठेवून तिथंपासून त्यांनी जी सांगायला सुरुवात केलेली आहे ते आत्ता जसं सांगितलं ज्ञान म्हणजे जे आत्मज्ञान पाहावे आपण अशी आपण आपल्याला पाहायचं म्हणजे काय आत्मदर्शन म्हणजे काय ईश्वर दर्शन म्हणजे काय ते कसं घ्यायचं त्यासाठी ईश्वर कसा आहे परमात्मा आत्मा कसा आहे कुठं सापडतो त्याच्यात एक चरण आहे सर्व सांडून शोधा मजला एका चरणात सगळं सांगितलं पाहतो एक एक त्याच्यातला चरण असा जर बघितला तर सहज मी मगाशी चालताचा सर्व सांडून शोधा मजला सगळं आलं का नाही सांगा सर्व सांडल्याशिवाय मला शोधता येणार नाही सर्व धरून जर त्याला शोधायला गेलात सापडणार नाही तो पाहिजे ना हिकडलं सोडायला पाहिजे पण हिकडलं सोडायला पाहिजे ह्याचा अर्थ देखील प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला हे समर्थ सांगतात पुन्हा म्हणजे प्रपंच टाकायचं नाही आहे प्रपंच परमार्थ साधाल दोन्ही तरच त्याला विवेकी म्हटलेलं आहे प्रपंच हे परमार्थ साधण्याचं साधन आहे लक्षात आलं प्रपंच करायचंच आहे परमेश्वरने दिलेलं कर्तव्य आहे कर्म आहे स्वधर्म कर्म आहे काल तुमचा विषय आला होता तिच्या ह्याच्यात तर बरोबर आहे कर्म करायलाच पाहिजे जन्माला आलात तुम्ही की तुम्हाला कर्म आहे विद्यार्थ्याला आहे गृहस्थाश्रमाला आहे धंदा व्यवसायाला आहे पण ते करत असतानाच त्याचा करता मी नाही या बोधावर यायचं कर्म सगळी करायचीत उत्तम करायचेत सेवा म्हणून करायचेत पूजा म्हणून करायचेत तन मन धनाने करायचेत पण ती करत असताना मी करता नाही हे पक्कं लक्षात ठेवायचं म्हणून त्याच्यामध्येच आपण जर बघितलं तर सगळ्या समासामध्ये प्रातःकाळी उठावे इथंपासून त्यांनी सांगितलं म्हणजे बऱ्याचशा त्याच्यातल्या जर का समास आणि ओव्या बघितल्या तर माणसाने माणसासारखं कसं वागावं हे देखील पहिल्यांदा सांगितलं आहे आपल्याला जर आपण माणूस आहोत असं वाटत असलं शहाणे आहोत असं वाटत असलं तर त्यांनी मूर्खाची लक्षणं दिली ती बघायला लागले की असं वाटतं आपली पुष्कळ ह्याच्यातच आहोत आपण शहाणे खरं आहोत का नाही आहोत त्याही पुढे जाऊन पडत मूर्खाची लक्षणं सांगितली म्हणजे अभ्यास तर खूप केलेला आहे दासबोध पाठ मनाचे श्लोक पाठ समर्थांची रोज पूजा चालली आहे ज्ञानेश्वरांची चालली आहे सगळं पाठ आहे पण आचरणात काय येईल तर शपथ आहे म्हणून त्याला आणि पडत मूर्ख सांगितला त्याच्या पुढे गेले सत्वरजतम सांगितले म्हणजे कसं सांगताना कशातून आपण निघायचं आहे कुठं पोचायचं आहे सरळ असा आलेख आपल्याला दिसला पाहिजे आपण कुठं आहोत स्वामी देखील म्हणायचे तसं या पातळीवर आत्ता आपण आहोत आपल्याला तिथं पोचायचं आहे त्यासाठी आपल्याला काय टाकायला पाहिजे काय मिळवायला पाहिजे आणि कुठं जाऊन बसायला पाहिजे तिथं गेल्यानंत मध्ये एकदा कुठंतरी गेले होते तिथे एक मोठे प्रख्यात लेखक आहेत त्यांचे फोटो बिटो नेहमी येतात मला ते सहज म्हणले की तुमची परमार्थात खूप प्रगती आहे असं मी ऐकलं तेव्हा मी म्हटलं परमार्थ ही गती नसून स्थिती आहे ते पुढं बोललेच नाहीत आणि त्याच्यानंतर मला दिसले तरी समोर येत नाहीत फारसे काय झालं कोण असतो मी काय केलं नाही वेडवाकडं मी फक्त एवढंच सांगितलं की परमार्थात गती नाही आहे ती स्थिती आहे आत्ता ज्या स्थितीत बसलो आहे आपण देहाला धरून मी माझं घर माझा पैसा माझी गाडी बस माझ्यासारखा सुखी कोणी नाही अरे वेवा वेड्या आहेस तू हे केव्हा जाईल याचा भरोसा आहे का देहाचा भरोसा आहे कुठल्या क्षणाला जातीस ते कशाला धरून बसला तू मग हे असतानाच जे कधीही जाणारं नाही ते शाश्वत कसं मिळवायचं ते बघ संत कसे असतात आता माझ्या पैशाचं काय होईल आता माझ्या घराचं काय होईल कधी चिंता असते त्यांना ते आधी जमवतही नाहीत फारसं अव्याप असतो त्याचा पैसे घरात ठेवले तरी पंचायत बँकेत ठेवले तरी पंचायत जवळ बाळगलं तरी पंचायत हवंय कशाला व्याप? निवांत बसावं, निवांत स्वरूपात बसावं, शांत बसावं, आनंदात बसावं. आणि स्वामी म्हणतात तसं तो आनंद इतका भरलेला असावा की जवळ येणाऱ्याला तो ओसंडून त्याला मिळावा, त्याच्या सान्निध्यात येण्याला मिळावा. खरंच आनंद आहे, शांत आहे तिथं गेलं, वखवख नाही. नाही तर माणसांकडे गेलं की काय हो त्यात असं झालं, काल ते काय अर्थ जाहीर झालं, आता तुमचं काय झालं, घरी आहात ना सुखाने, खाताय ना दोन वेळेला, चर्चा करतायत त्याच्यावर. बाबा तुझं जे नशिबात असेल ना ते मिळेल तुला. जास्ती ओरबाडायला गेलास तर दुःख तर होईलच, आणि तो केव्हा काढून घेईल त्याचा भरोसा नाही. नाही तर तुलाच जायला लागेल, ते मागं कुणीतरी भोगेल तुझं काय असेल ते, तूच जाशील एक दिवस निघून. पण हे अंडरस्टँडिंगच येत नाही. संत आपल्याला ते करून देतात. समर्थांच्या सांगण्यात आपण जर बघितलं तर अगदी बारक्या गोष्टीपासून सत्वरजतम सांगताना सत्वगुण बघा, सत्वगुण हा जवळजवळ इतक्या पातळीवर नेलेला आहे साधकाच्या स्थितीमध्ये. आणि रजतम सांगितलं आहे कशासाठी, त्यागा कारण आहे. का सांगायचं, सगळं हे टाकायचं आहे आणि हे मिळवायचं आहे, जा करत तो पुढे पुढे करत जा. म्हणून असं करताना सगळ्या ह्याच्यात त्यांनी जर बघितलं तर काय काय समास आपण ह्याच्यात जास्ती घेतलेले आहेत, त्याच्यात बारीक बारीक गोष्टीतसुद्धा कसं वागावं, काय करू नये, व्यवहारातल्या गोष्टी इतक्या आहेत की आपण त्यासुद्धा करत नाही. म्हणजे माणूस म्हणण्याजोग्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यासुद्धा आपण वाचायला लागलो की लक्षात येतो की अरे ह्या देखील आपण करत नाही. आणि आपण साधनेच्या गोष्टी बोलतो, मोक्षाच्या गोष्टी बोलतो, कसं काय व्हायचं आहे? पण जर आपल्याला ते करायचं असेल तर या सगळ्या पायऱ्या करत गेलं पाहिजे. मी एकदा स्वामीजीनं म्हटलं होतं, आपल्याला प्रकृतीच्या पलीकडे जायचं आहे ना, मग कशी का असे ना प्रकृती, आपण पलीकडे जावं तर काय बिघडलं? ते म्हणले जोपर्यंत रजतम आहे तोर पलीकडे जावं अशी इच्छाच होणार नाही. कारण रजोगुणी माणसाला काय वाटतं, हां खूप पैसा असावा, सगळं काय आराम असावं, माझं तुझं बस बस संपलं. तमोगुणी माणसाला वाटतं माझं तर घेईनच तुझंही घेईन, भांड्याभांड्या करीन, मारामारा करीन. अशी जी व्यक्ती आहे त्याला त्या गुणाच्या पलीकडे जायचं आहे, परमात्मा प्राप्ती हवी आहे अशी इच्छाच होणे शक्य नाही. सत्वगुणाच्या लक्षणात त्यांनी सांगितलं, पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा येतो, ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक. हे महत्त्वाचं लक्षण आहे की प्रपंच जे करायचं आहे तो करीन मी, लौकिकाच्या दृष्टीनं चांगला करीन, पण ते माझं ध्येय नाही आहे. माझं ध्येय आहे परमेश्वर, मला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची. आणि ईश्वर प्राप्ती करून घ्यायची ह्याचा अर्थ इथून कुठेतरी हिमालयात जायचं नाही आहे काही. मग त्यांनी सांगितलं आहे सगळं, ईश्वर आहे कुठे, फिरायचं आहे का सगळीकडे, कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत? अरे तुझ्यातच आहे शोध, तुझ्यातच आहे, एकांतात बसून त्याचा शोध घे ना, तुझ्याजवळच सापडेल तो. म्हणजे नुसतं हे टाका असं संत सांगत नाहीत, हे टाका तर घ्या काय. म्हणजे हे टाका म्हणताना हे घ्यायचं म्हणजे हिकडली ओढ लागली पाहिजे. हिकडली ह्याचा अर्थ अंतर्मुखता वाढली पाहिजे, बहिर्मुखता कमी झाली पाहिजे. सोप्या शब्दात परमार्थ सांगायचं, अवघड काही शब्द वापरायचं नाही. मी काय काय ठिकाणी ऐकायला गेलं की असे काय काय शब्द वापरतात, मला असं वाटतं ह्यांना काय म्हणायचं आहे ह्यांनाच कळत आहे का नाही कळत आहे. साधे सोप्या शब्दात सांगा ना की बहिर्मुख गोष्टीत आपण जे रंगलेलो आहोत, हे पाहायचं, हे ऐकायचं, हे खायचं, इकडं फिरायचं, तिकडं फिरायचं, हे आतून कमी करावं असं वाटलं पाहिजे. अत्यंत आवश्यक आहे तरच उठून दोन शब्द बोलायचेत, अगदीच गरज असेल तर बाहेर जायचं आहे, नाही तर आपल्या ठिकाणी अंतर्मुख होऊन त्याला शोधायचं आहे. इथे इथे ते संत सांगतात कसं बसायचं, कसं ध्यान करायचं, त्याची ओढ लागली पाहिजे की मला तो मिळवायचा आहे. आपण काही गोंधोळेकर महाराज, श्रीधर स्वामी, समर्थ असे नाही आहोत. ते 12-14 वर्षीच घर सोडून पळाले. आपण निदान 50 वर्षी, 60 वर्षी केव्हा तरी वाटलं पाहिजे ना की कशासाठी नरजन्म आहे. नरजन्माचं सगळं त्यांनी सांगितलं आहे. पशुदेही नाही गती, पशुलाही होत नाही, माणसालाच शक्य आहे. पण माणसाच्या जन्मात येऊन आपण पुन्हा खातोय पितोय चैनीत राहतोय, मग जन्म फुकट गेला, गेला रे गेला, जन्म वाया गेला. तू ह्यातलं जर काही मिळवलं नाहीस तर तुला मनुष्य जन्म येऊन देखील उपयोग नाही. अवचटे जन्मलास इथे तू, पण पुढे काय केलं नाही, काही भेटलं नाही कुणी. आता भेटलं नाही म्हणजे घरी येऊन कोण भेटणार नाही, के घंटी वाजून आपले सद्गुरू बेटा आम्ही आलेलो आहे असं नाही, के आपण शोधायला पाहिजे कुठे आहेत सद्गुरू, कोण आहेत, आपल्याला मार्ग सांगा, साधना सांगा. हे होण्यासाठी हिकडल्या गोष्टीचं नश्वरत्व लक्षात यायला पाहिजे. हे खरं नाही आहे बाबा, बघतोय आपण, बघता बघता मनुष्य जातोय. विजय कसा गेला, स्कूटरवर, स्कूटरवर चालता चालता पाठीमागं गेला. काय हातात आहे, वय वर्ष 51-52, भरोसा आहे कशाचा. इतकं सगळं क्षणभर आहे, माशी पाख पाखड इतव हे सरे, तरी देखील आपण जागे होत नाही की नाही बा. हे सगळं करत असतानाच देहीच विदेही भोगू दशा, हे ज्यांना कळतं ते साधना करतात, संत होतात. मग संत म्हणजे काय, आपल्यापेक्षा वेगळे असतात का, आपल्यासारखे जेवतात खातात, पण बोध असतो. काय बोध असतो, देह मी नाही, मी आत्मा आहे. आणि म्हणून ह्याच्यात त्यांनी सांगताना जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही काय 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 समासावर त्यांनी भर दिलेला आहे, श्रवणावर भर दिलेला आहे. पुन्हा पुन्हा श्रवणाचं सांगितलेलं आहे. आपल्याला वाटतं ऐकलं आहे एकदा, काही मंडळी म्हणतात एकदा ऐकलं ना प्रवचन, आता पुन्हा पुन्हा काय जायचं, तेच तेच सांगायचं. अहो तेच तेच जेवतो ना रोज, आपण दुपारी जेवतो, संध्याकाळी जेवतो, मग सकाळी जेवतो, तीन तीन वेळा तेच जेवतो. मग आपण जर म्हटलं सारखं काय जेवायचं, आता आज जेवलात ना, पुढे झाला आता 8 दिवस का बरं. मग सेविलेची सेवा हवे अन्न, ते जर आहे तर हे जे आहे ध्यान धरावं, हे कर्म करावं, सगळं करायचं आहे ना, तसं श्रवण करायलाच पाहिजे. कारण श्रवण थोडा वेळ होतं, बाकी सगळं जे काही बाहेरचं ऐकलं कानावर पडतं, हे परमार्थाशी काही संबंध नसलेलं सगळं कानावर पडत असतं. सगळं स्वार्थाचं जीवन, व्यवहार म्हणजे स्वार्थ. बाहेर प्रत्येकजण आपलं बघत असतो, माझं कसं बरवेल, तुझं काय होतं माहीत नाही. आणि परमार्थ त्याच्या बरोबर उलट आहे की ज्याच्यामध्ये तुझंही हित व्हावं, मलाही आनंद मिळावा, असं दोन्ही पक्षी आनंद जो असतो त्याला परमार्थ म्हणे. स्वामी म्हणायचे ना, काही व्यवहार करा, दोन्ही पक्षी आनंदात झालं पाहिजे. लग्न ठरवा, घर घ्या, काय तुम्हाला व्यवहार करायचं तो करा, दोन्ही पक्षाला समाधान वाटलं पाहिजे की आपल्याला असं असं करायचं. हा ह्याला ओढतो आहे, तो तिकडं ओढतो आहे, हे नाही. म्हणजे परमार्थ करायला लागला की व्यवहार सुटतो असं नाही, व्यवहार जास्त दक्षतेनं होतो, पण स्वार्थ विरहित व्यवहार होतो. आणि सामान्य व्यवहार हा स्वार्थावर धरलेला असतो. आणि स्वार्थ ह्याचा अर्थ सोप्या शब्दामध्ये देह मी असं वाटणं, याला स्वार्थ म्हणायचं, यालाच अज्ञान म्हणायचं. देह मी वाटतंय ना, अज्ञान. आत्मा मी असं वाटायला लागलं का, ज्ञान. मग आत्मा मी वाटलो मला, होय ना, मग त्याप्रमाणे तुझं वर्तन झालं पाहिजे. आत्मा मी जर म्हणत असलास तर आत्म्याच्या ठिकाणी, आत्मा कसा आहे, सच्चिदा आनंद, आत्मा आहेच आहे. म्हणजे असं म्हटलं पाहिजे, उद्या देह जरी गेला तरी मी आहे बरं, मी जात नाही, मी आहे. आणि मी कसा आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे. आणि चित ह्याचा अर्थ चैतन्यरूप आणि ज्ञानरूप. चित म्हणजे मी चैतन्यरूप आहे, मी ज्ञानरूप आहे, आणि सगळ्यात शेवटी मी आनंदरूप आहे. नाही तर हे आत्मबोधावर आलेले आहेत आणि असे बसलेत आपले. अरे तुला कसला बोध झाला, आत्मबोध झाला ना, मग आनंदात पाहिजेस, प्रसन्न पाहिजे. देहाला काय असेल ते तिकडे असेल, तू देह नाही आहेस ना, बोध झाला ना तुला मी देह नाही आहे. मग देहाला असेल काही व्याधी असतील, पण तू आनंदात पाहिजेस. म्हणून संतांचं लक्षण, ज्ञानी पुरुषाचं लक्षण हेच सांगितलं आहे, अखंड आनंदात. आनंदात ह्याचा अर्थ ते हास्य क्लबमध्ये हसतात तसं नव्हे, हां ते मुद्दाम ओढून ताणून हसलेलं असतं ते नाही. हास्य याचा अर्थ आतूनच प्रसन्न आहे, केव्हाही गेलं प्रसन्न आहे, शांत आहे, स्वरूपानंद कसे असायचे, माधवनाथ कसे असायचे, लोक त्यांना आजारी म्हणून भेटायला द्यायचे नाही असा चेहरा करून. ते म्हणायचे तुम्ही आजारी का मी आजारी, असं चेहरा पाडून कशाला आला तिथे, आनंदात राहा ना. ठीक आहे, देहाला काही झालं असेल व्हायचंच केव्हा ना केव्हा तरी, त्याला एवढं अगदी आकाश कोसळल्यासारखं दुःख वाटायचं काही कारण नाही. म्हणजे हे समर्थ जे सांगतात, एक दासबोध नुसता वाचला ना, खऱ्या अर्थाने समजून घेतला ना, अनेक ग्रंथ नकोत, कारण जे गीतेत आहे, जे ज्ञानेश्वरीत आहे, तेच आहे. एक ग्रंथ कुठला तरी मनापासून अभ्यासा आणि त्याचा अनुभव घ्या. नुसता अभ्यासही उपयोग नाही, आनंदाचा अनुभव आला पाहिजे. संगत त्याग आहे अनुभव दिशे, याच्यातली जी ओवी आहे ना, संघाचा त्याग झाला खेरीज अनुभव नाही. आणि अनुभव येतोय जोपर्यंत म्हणतोय तोपर्यंत द्वैतात आहेस तू. मला अनुभव आला असं म्हणलास म्हणजे तू एक आहेस आणि अनुभव एक आहे म्हणजे पुन्हा अलीकडेच आहेस. आपण अनुभवरूप होऊन यायचं आहे, आपण आनंदरूप होऊन राहायचं आहे, शांतिरूप व्हायचं आहे. आनंद इनकार्नेट स्वामी म्हणे, शांती इनकार्नेट कसे आहेत, शांत ना. ते आता अमके अमके संत आहेत, ह्याच्यावर खेकसत आहेत, त्याच्यावर ओरडतात, त्याला घालून पाडून बोलतायत, बघून घेईन म्हणतायत, असले संत नसतात ते, मग बुवा महाराज असतात. चिडले रागवलेले असले ना आपण समजावा, लांब राहावं आपण आपल्या त्यांच्याकडनं, चालू दे त्यांचं काय. म्हणून ह्याच्यात सांगताना त्यांनी इतकं स्पष्ट सांगितलं, मूर्खाची लक्षणं जशी सांगितली त्याचबरोबर त्यांनी महंताची लक्षणं सांगितली, निस्पृहाची लक्षणं सांगितले, चातुर्य लक्षणं सांगितले. म्हणजे तो झाला तरीसुद्धा समाजात वागताना पुन्हा चातुर्याने कसं वागलं पाहिजे. पण हे चातुर्य म्हणजे राजकारणात तर चातुर्य नाही, त्याला मागं सरून मी पुढं जायचो असं इथं मागं पुढं नसतंच काही. राजकारणा परमार्थामध्ये ह्याला मागं सरायचं आणि त्याला पुढं, कुठं मागं सरायचं आहे आणि कुठं पुढं जायचं आहे बाबा, एकच एक आहे, एक परब्रह्म संचले. आता एका परब्रह्मामध्ये हा मागं आहे, हा पुढं आहे, हा खाली आहे, हा वर आहे, असं संभवतं का? हे द्वैतामधलं आलं, अज्ञानातल्या गोष्टी आल्या सगळ्या. तोही मीच आहे. एखादा चांगला बोलत असला तरी मनात असं वाटतं मीच तर बोलतो आहे, त्या रूपाने काय छान बोलतो आहे. काल आता हे काही काही कार्यक्रमात ह्या बोलत होत्या, मला खूप आनंद होत होता. तरुण पिढी तयार होती आहे, अभ्यास करते. मी काल तिलाही सांगितलं अभ्यास करा, तयार व्हा. मागची पिढी आता पाठीमागं गेल्यानंतर, आता मैदानी छान सांगितलं सगळं, एक पिढी मागं गेल्यानंतर पुढची पिढी तयार व्हायला पाहिजे. कशा तऱ्हेनं अभ्यास करायला पाहिजे, त्याच्या जोडीनं साधनं कशी केली पाहिजे, मुख्यतः ध्यानाची साधनं व्हायला पाहिजे. ध्यानाशिवाय जर काय कुणी काय करत असेल, बरंच एखाद्या भगिनींचं व्याख्यान ऐकलं मी, छान बोलल्या. मी त्यांना वर जाऊन स्टेजवर विचारलं तुम्ही साधनं करता का, ते म्हणले मी थोडंसं जप वगैरे करते. म्हणते जपानी नाही होणार नुसत्या, ध्यान समजून गुरु पाहिजे, गुरूंकडनं ध्यान समजून घ्यायला पाहिजे. कारण शेवटी ध्याने ना आत्मनी पश्यंती, कुठं जायचं आहे आपल्याला हे जर कळायला हवं असेल. पण ह्याच्यातसुद्धा अनेक ओव्या सांगताना किंवा हे सांगताना कसं 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 जायला पाहिजे, केव्हा तरी तुम्ही ह्या तऱ्हेनं अभ्यास करा बरं का. ह्या ह्याच्यातला अभ्यास करतानासुद्धा त्या समासांचा असा थोडा क्रम लावा. आता तुमच्या लक्षात आलं आहे साधना म्हणजे नेमकी काय करायची ती, तर कुठं आपण आहोत, त्याच्यानंतर कुठला मार्ग धरायला पाहिजे, तिथून कुठं जायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, असा क्रम ह्याच्यात नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये गीतेच्या अंगाने असल्यामुळे आधी कर्मयोग, मग ध्यानयोग, मग भक्तियोग, मग ज्ञानयोग, असं ओळीनं सांगितलेलं आहे. त्याचे त्याचे भाग पाडलेले आहेत की ह्या अध्यायापासून 3 ते 5 कर्मयोग, 6 ध्यानयोग, 7व्या अध्यायापासून भक्ती सुरू होते ती 12व्या अध्यायापर्यंत भक्ती, पुढे 12व्या अध्यायातल्या त्या श्रेयोगी अध्याय इथंपासून सुरू होती ती 15व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानकांड सांगितलं आहे. म्हणजे ते ओळीनं सगळं आहे, तसं ह्याच्यात नाही आहे. पण केव्हा तरी त्या तऱ्हेनं अभ्यास करायचा प्रयत्न करा की हा समासानंतर हे, ह्या समासानंतर हे. आता ह्याच्यातले जी निस्पृहाची लक्षणं सांगितली, महंताची लक्षणं सांगितली, हे लक्षणातून समर्थ कसे होते हे बघा. ह्याच्यात समर्थांचं चरित्र वेगळं बघायला नको, ह्याच्यामध्ये त्यांनी जे जे व्हावं असं म्हटलेलं आहे तसे समर्थ होते, आणि सोप्या शब्दात सांगितलेलं आहे त्यांनी. त्यामुळे आपल्याला तसं कसं होता येईल हे बघितलं पाहिजे. आतासुद्धा मी सहज सांगते ना, मगाशी 15-20 मिनटं जे चालवत होते पडल्या पडल्या, तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येक ह्याच्यातलं जर आपण बघितलं ते किती बारीक बारीक गोष्टी सोडून. आता हे बघा साधू, कुठली ओवी घ्या त्याच्यातली तुम्ही. प्रयत्ने विण कार्य झाले, जेवीला विण पोट भरले, ज्ञाने विण मुक्त झाले, हे तो घडे ना. एखादं जर म्हटलं आम्ही जेवला नाही माझं पोट भरलं, शक्य नाही आहे. तसं ज्ञान झालं नाही आणि मी मुक्त झालो असा जर म्हणून एखादा फिरायला लागला, खरं नाही. ज्ञान झालं का? आणि तू नुसतं ज्ञान झालं म्हणून नाही, ज्ञान झालं असेल ज्ञानाची लक्षणं दिसली पाहिजेत तुझ्यात. अमाने तुम अधिंबित तुम आहे का? नाही तर ज्ञान झालं म्हणतो एवढ्या तेवढ्या मानासाठी तुझे पापड मोडतो. मला इथं बसायला सांगितलं का तिथं बसायला सांगितलं, जरा सरक म्हटलं जरा उठ म्हटलं जरी गेलो याचं. अरे कसले मान अपमान. उलट त्याने सांगितलं माझा मान होऊ नये असा तो राहतो बाजूला. कारण काय सांगता येईल आपल्याला? मान व्हावा असं जर इच्छा धरली काय होईल? देहबुद्धी बळकट व्हायला लागेल. प्रत्येक गोष्टीत आपण मुळात जाऊन बघितलं पाहिजे. मला हे असं पाहिजे, मला हे असं नको असं आपण म्हणणं, ह्याचाच अर्थ असा की तुम्ही इथून सुटत नाही अजूनही. देहाच्याच गोष्टी चाललेल्या आहेत. देहबुद्धीतून सुटायला जर हवं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. हा जो मी आहे, मला असं झालं, माझं म्हणणं असं, मला असं वाटतं. अरे कोण कुणाला वाटतं? इथंच्यात आणखीन एक ओव्यामध्ये मग अशीच वाचली, संतांना शरण जाणं म्हणजे संतच होणं, एवढाच चरण आहे बघा. मी आता आज खून केला नाही पण केव्हा तरी खुणा करून ठेवू. अगदी तेवढीच ओवी, एकच चरण पाहिलं की संतांना शरण गेलो ह्याचा अर्थ मागू उरणंच नाही आपलं. थेंबानी सागराला शरण जायचं, जे थेंबानी सागरात मिसळून जायचं. आता वेगळेपणाने काढा बघू, थेंब बाजूला कसं काय करणार तुम्ही? अहो तो झाला सागर झाला. आणि लक्षात असं घ्यावं, थेंब जेव्हा सागरात मिळाला तो सागरा इतका व्यापक झाला, आता तो संकुचित राहिला नाही. तसा देहामध्ये असलेला जीव जेव्हा आत्मरूप होतो तेव्हा व्यापक होतो. मग हाच देह तेवढा माझा ही भाषा संपते. अरे सर्वच तर मी आहे. हा एक वेगळा, तो एक वेगळा, तो एक वेगळा असं होत नाही. मीच तर सर्व ठिकाणी भरून आहे. आता व्यवहाराच्या पातळीवर जे काय आपल्याला पथ्यपाणी पाळायचं असेल तेवढं पाळा. पण आतून बोध जर लक्षात घेतला तर असा बोध व्हायला पाहिजे. पण तो जो देहातच असेल तर त्या देहाचंच कौतुक चाललेलं आहे. आणि देहातून सुटल्याखेरीज आत्म्याच्या ठिकाणी बसत नाही, सुटलं पाहिजे ना इथनं. मी नेहमी म्हणते तसं, पुण्यातून निघालाच नाही मुंबईला पोहोचणार, कधी कधीच पोहोचणार नाही. सुटला का इथून? इथंच बसलाय. आणि मुंबई मुंबई जर म्हणत असला कसं जाणार? तू निघ इथून. आपण जरा निघाल्यासारखे होतो. प्रवचन ऐकताना असं वाटतं की वा, वैराग्य म्हणजे अगदी आपल्याकडे आलं आहे. पायऱ्या उतरून बाहेर पडलो की संपलं वैराग्य. वैराग्य ही देखील कृती नाही आहे, स्थिती आहे मनाची. जनक राजा होते, किनखापी कपडे होते, राज्यावर बसलेले होते, पण वैराग्यशील होते. याचा अर्थ त्यांना पूर्ण माहिती. याचा अर्थ आपणही किनखापी कपडे घालून फिरावं असं नाही काय. त्याचा अर्थ आपण अजून झालेलं नाही आहे. आपण वैराग्य बाहेरपासून सुरू करावं. आपल्या राहण्या बोलण्यातून वागण्यातून जितकं साधं राहता येईल, जितकं साधं खाता येईल, जितकं साधं वागता येईल तिथून सुरुवात करा. आपण आपण ते झालो असं समजू नका. रामचंद्र मुकुट ठेवून वैराग्यशील होते, आपण झालेलं नाही तसं. ज्या क्षणाला राज्य सोडायचं गेले सोडून, कारण त्या बोधावर होते ते. आपण कुठंच नाही आहोत. त्यामुळे सर्व गोष्टी असताना म्हणून समर्थांचा वैराग्यावर भर आहे. पण हे वैराग्य देखील विवेकासहित पाहिजे. हे कांडपिसं वैराग्य नाही काही. घरात कोणतरी काहीतरी बोललं म्हणून वैराग्य घेऊन बाहेर पडल्या सण सुनबाई सासूबाई रागावल्या म्हणून दुसऱ्या दिवशी परत. पण ते तात्पुरतं असतं, कुठेतरी अहंकार डिवचलेला असतो. त्यामुळे आलेलं ते वैराग्य असतं असं नाही. ज्ञान समजवून निघवून गेला याच्या लक्षात आलं की हे खरं नाही. सगळं काम आपल्याला करायचं आहे. म्हणून मी अनेक वेळा इथं लोकांना सुद्धा सांगते, सुरुवात अशी करायची, पैसे मिळाले आल्यावर पहिले परमेश्वरापुढे ठेवायचे त्याचे आहेत ते, आणि त्याला मागायचे मला किती लागणार आहेत ते. खिशात घेऊन फिरलात नको असताना खर्च इकडं तिकडं तिकडं, आपले नाही आहेत लक्षात ठेवावं, ते आपले नाही आहेत, परमेश्वराचे आहेत. जो व्यवसाय असेल तो आपला नाही आहे, त्याचा आहे, आपण त्याचं नोकर आहोत. बारीक बारीक गोष्टी वाटतात पण ह्या आत रुजल्या पाहिजेत. एक पैसा जरी खर्च करायचा असला तरी विचारलं पाहिजे याची गरज आहे का. गरज जर नसेल नाही करायचं, तुझे नाही आहेत काही ते त्याचे आहेत. म्हणजे अखंड ते भान ज्याला आपण म्हणतो ना, म्हणून सावधानता हा समर्थांचा शब्द आहे. अखंड सावध पाहिजे, प्रत्येक गोष्ट करताना सावध पाहिजे. पाऊल उचलताना हे करतोय बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे का चूक आहे. मी स्वामीजीने एकदा म्हटलं होतं की तुम्ही भेटण्यापूर्वी मी बेधडक सगळ्या गोष्टी करत होते, माझ्या मनात आलं की करून मोकळी होते, आणि आता तुमच्याकडे आल्यानंतर प्रत्येक गोष्ट करताना मला असा प्रश्न पडतो आहे बरोबर आहे का चूक आहे, हे बरोबर आहे का चूक आहे. म्हणजे पहिल्यांदा बेधडकपणे करत होतो हे शहाणपण नव्हे हे अज्ञानातून आलेलं आहे. माझं आहे मी कसाही वागेन, आता नाही, आता परमेश्वराला विचारून सद्गुरूने विचारून मला वागायचं आहे. आणि प्रत्येक कर्म हे परमार्थाच्या पायावर होत आहे का नाही, मी जे करतो आहे ते बरोबर आहे का नाही, सारखं आपण सावध राहून विचारलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगते त्याला विचारा, तो आत आहे. प्रत्येक गोष्ट करताना त्याला आत विचारा. आपण आत विचारायला शांत बसतच नाही कधी डोळे मिटून. एक तर झोपच आली म्हणजे डोळे मिटायचे, नाही ते शेवटी मिटायचे. पण जागे असताना शांत डोळे मिटून आत त्याच्याशी संवाद साधा ना. तो बसला आहे ना सांगायला तुम्हाला हे बरोबर आहे का चूक आहे, विचारावं आत त्याला की मला असं असं वाटतं आहे. हे जीवाचं वाटणं आहे का तुमची प्रेरणा आहे, विचारावं. म्हणून नेहमी सांगते परमेश्वर आपल्याशी बोलतो, सद्गुरू आपल्याशी बोलतात. पण सद्गुरू आणि परमेश्वर आपल्या आत बसण्यासाठी आपलं अंतःकरण चौफाळून या भले, वरी बसवू पाऊले श्री गुरुची. आपलं अंतःकरण शुद्ध आहे का बघा, तर त्यांची पावलं बसणार, नाही तर बसणार कशी. अंतःकरणात हेवे दावे तुझं माझं ह्याचं त्याचं भरलं आहे अंतःकरण. स्वच्छ अंतःकरण पाहिजे, फक्त प्रेम. कोणीही कसाही असो, आपल्या अंतःकरणात फक्त प्रेम. त्याला काय करायचं ते करू दे, त्याचं त्याला. अशी ही मंडळी असतात आणि म्हणून ते नाना प्रकाराने आपल्याला समजावतात. कुठलंही याच्यातलं तुम्ही जर घेतलं ना, आता हे बघा हा जो आहे 12 ह्याच्यात प्रातःकाळी उठतं जावं म्हणूनच सांगितलं आहे, सावधानता असावी. आपण सावध नसतोच, बोलून जातो आणि मग अरे असं बोलायला नको होतं, बोलण्यापूर्वी विचार केला का, बोलू का नको, मग करू का नको, आधी विचार केला का. सावधानता नाही त्याच्यामध्ये. बघा कुठली कुठली त्याच्यातली बघा तुम्ही. हे बघा आले, सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलला. देवाने काय सांगितलं, सर्व सांडून मला शोधा. सर्व सांडायचं म्हणजे काय सांडायचं, उपाधी सांडायच्या. कोणकोणत्या उपाधी आहेत, देहाची आणि विश्वाची. आपल्या देहाची आणि देहाला लागलेल्या सगळ्या गोष्टींची. मग ध्यानात आपल्याला काय करायचं आहे, ध्यानात आपल्याला देह विसरायचा आहे, विश्व विसरायचं आहे आणि फक्त आपल्या ठिकाणी बसायचं आहे, हेच सांगितलं त्यांनी. सर्व सांडून शोधा मजला म्हटलं. आणि शोधा कुठं ते सांगितलं आधीच, शोधायचं कुठं मला, माझं स्वरूप काय आहे मी कसा सर्व ठिकाणी भरून आहे, निर्गुण आहे, सगळं सांगितलं आहे. आता त्या निर्गुणाचा शोध जर घ्यायचा असेल तर अंतर्मुख होऊन आत बसलं पाहिजे. आत बसायला बाहेरचं सुटलं पाहिजे, निदान ध्यानात तरी. पण निदान ध्यानात सुटायला एरवी देखील मनातून सुटलं पाहिजे. एरवी जर का सारखं आपण त्याचाच विचार करत असलो तर ध्यानात सुटणार कसं. म्हणून मी अलीकडे सांगते, मला नवीन नवीन काय सुचलं की या लोकांना सांगते, लिहून घ्या त्याप्रमाणे करायला. एरवीसुद्धा गरज नसताना पण पुन्हा 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 ते घराची पैशाची ह्याची किती चिंता काळजी डोक्यात करत बसतो. काय करे स्वामी म्हणायचे ना, काय करायचं ते पटकन करा, पुन्हा तो विषय बोलायचा नाही. काय खूप पैसे झालेत ना बँकेत ठेवायचे ना, ठेवून या पटकन, पुन्हा ते ठेवलेत ना, आता पुन्हा त्याचा विचार करायचा नाही. जसं सारखं त्याचं गिरमिट पुन्हा 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 पडले तरी तेच, उठले तरी तेच. मुलाबाळांचं काय सारखं चिंतन करायचं आहे, आहेत ना आपल्या ठिकाणी. मग आता आत्मचिंतनात राहा ना, जितके तुम्ही इतर गोष्टीच्या चिंतनात राहता तितके तुम्ही खाली येता, तुम्ही म्हणजे आपण सगळे. सारखा तो विचार करा, खाली येतो, काय भाजी भाकरी करायची, आमची भाजी करा ना, मोकळे व्हा, विचार कशाला त्याचा. उलट ते करत असताना भगवंताचा विचार पाहिजे. आपण पूजा करताना संसाराचा विचार, उलटं चालतं सगळं. मग भगवंत का सापडत नाही, कसं सापडणार, तुम्ही त्याला शोधतच नाही आहे. तोंडाने नाम घेत आहे त्याचं, आणि ते नाम घेत असताना विचार पुन्हा तिसरेच चाललेले आहेत. म्हणून बघा त्यांनी सांगितलं, शहाण्याने आयसे न करावे. थोडक्यात सांगितलं नाही, शहाण्याने आयसे न करावे. सुख होये तेची करावे, देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते. बघा याचा विचार करायला काढा काय म्हटलंय त्यांनी, म्हणजे ब्रह्मांडात तुम्ही त्याला शोधू नका. त्याचं कारण ह्या दृश्य विश्वात तो तुम्हाला सापडणार नाही. त्याला जर शोधायचं असेल तर हे दृश्य बाजूला सारावं. त्याच्यातही आहे कवी, हे दृश्य बाजूला सारल्याखेरीज अधिष्ठान कळणार नाही. चांगदेव पासष्टीत जसं एक आहे, भिंतीवर चित्र आहे, आपण चित्र बघतो मागची भिंत बघत नाही, पण भिंत आहे म्हणून चित्र आहे, चित्र नसलं तरी भिंत आहे. बघा थोडं अवघड सांगते, कळतंय का बघा. चित्र असेल नाही तर नसेल, पण भिंत आहे. तसं विश्व असेल नाही तर नसेल, तो आहे. मग असा जो दृश्य विश्वाच्या पलीकडे जो आहे त्याला शोधा, आणि त्याला शोधा म्हणजे काहीच करू नका. जोवर काहीतरी तुम्ही करताय, आम्ही जप करतोय, आम्ही पूजा करतोय, आम्ही पारायण करतोय, आम्ही आजच मी सकाळी याला काहीतरी म्हटलं बोलताना. म्हटलं खरं सांगू का, आता मला शब्द देखील नको वाटत आहेत. आता समोर पुस्तक घेतलं आहे ते आपण करूया, पण मला आता असं वाटतं शब्द देखील मला आता नको, मला फक्त शांत पडू दे. कदाचित आळसाचं लक्षण असेल ना, तुम्हाला काय वाटतं, आळस आला असेल बहुतेक आता ताईंना फार काम करून करून म्हणून. पण मला आता असं वाटतं काही वेळा की शब्द देखील आता पुरे, त्या शब्दाच्याही पलीकडे आपल्याला जर ते शब्दापलीकडे वगैरे बाहेर जे काय चालतं कार्यक्रम ते धरू नका तुम्ही. त्यांना ते शब्दही माहीत नाही आणि पलीकडे जायचं म्हणजे काय तेही माहिती नसते. ते आपले काय होतं हल्ली ह्याच्यातले वाचतात काहीतरी आणि ह्यातले शब्द कुठेतरी बाहेर वापरतात आणि त्याचा जसं मिसयूज म्हणतात तसा तो करतात. असं शब्दाच्या पलीकडे नाही. शब्द ज्या ठिकाणी स्फुरतात, ज्या ठिकाणाहून ते स्फुरण येतं, त्या स्फुरणाच्या ठिकाणी जाऊन बसायचं. मग तिथं बसल्यावर शब्द कुठले आले? कारण बघा शब्द हा आकाशाचा गुण आहे, पंचमहाभूतातल्या आकाशाचा गुण आहे ना. मग आपण जोपर्यंत शब्दात पडलेलो आहोत, गुंतलेलो आहोत, तोवर आपण पंचमहाभूतात आहोत. त्याच्या पलीकडे जायचं आहे ना. म्हणून ध्यान करता करता आम्ही शब्द बोलतो आहे असं सांगितलेलं नाही आहे. ध्यानाच्या वेळा सगळंच थांबायला सांगितलेलं आहे. ह्याचं म्हटलंय ना, साधनी जे साधावे, साधनाने जे साधावे ते आपण आहोतच. साधनाने काही मिळवायचं नाही आहे, साधनेने हे मिळवायचं आहे की आपल्याला काहीच करायचं नाही आहे. मग बरं झालं आम्ही काहीच करत नाही, त्याच्या आधी कर. नाही तर रिकामे सगळेच बसले, गट्ट्यावरती बसतात बघ मंडळी, काही वेळ जात नाही ना, संध्याकाळची बसतात जाऊन. असं नाही आहे, काहीच करायचं नाही हे कळण्यासाठी जसं घरी येऊन बसायचं आहे, पण घरी येण्यासाठी चालायला पाहिजे. घरी ये, आता बैस, आता तिथं असं असं करत बसू नको, आता बैस स्वस्त. तसं सगळी साधना करून स्वरूपाच्या ठिकाणी येऊन बसायचं आहे, आणि तिथं बसल्यानंतर मग काहीच करायचं नाही आहे. काही करायला लागलात की गोंधळ झाला. आपण स्वस्त बसायची सवयच नाही ना, रजोगुण आहे ना, बसू देत नाही. मग सत्वगुणाची पराकाष्ठा, पण आपल्याकडे पुष्कळ वेळा सत्वगुण हा तमोगुणासारखा होतो. पा हो, आजोबा बसलेले नाही, काहीच करत नाही आहेत. आपण काहीच करत नाही तर स्वरूपात बसलेत का? नाही, काय नाही, पान खातायत किंवा काहीतरी हे खातायत, ते खातायत, बसलेत. वेळ जात नाही म्हणून बायकोला सांगतात भज कर, भजी करून आण, नाही तर आणि काय थालीपीठ कर, तोंडाला अगदीच चव नाही आहे गं, तेव्हा आणखी काहीतरी करून आण. हां, सत्वगुण तमोगुणाकडे केवळ म्हणून ध्यानमिषये आळस प्रबळे. ध्यानामध्ये आळस नाही आहे, तो अत्यंत तल्लख आहे. परमार्थी मनुष्याचा अर्थ बावळट निबळट काहीच कळत नसलेला असं नाही आहे, दक्ष आहे. साक्षेपी, सावध आणि दक्ष समर्थानी लक्षणं झाली आहेत ना सगळी, कसा पाहिजे शिष्य देखील सावध आहे. म्हणून ते चांगदेव 65 आहे ना, निद्रेपर्यंत जाऊन निदे जणे, स्वरूपाच्या ठिकाणी निजायचं आहे. निजायचं ह्याचा अर्थ त्या ठिकाणी राहायचं आहे पण जागृत राहायचं आहे. स्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहे या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी. जिथं लोक झोपलेले आहेत रात्रीचे परमार्थाच्या बाबतीत, तिथं हा जागा आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला जागा आहे. म्हणून सामान्य माणूस आणि संत किंवा ज्ञानीपुरुष ह्याच्यात अगदी बरोबर उलट आहे. कारण ज्ञानीपुरुषाने सगळ्या ह्या विश्वातल्या घटनांच्या विश्वयांच्या मर्यादा समजलेल्या असतात. हे असं आहे ठीक आहे, असं आहे ठीक आहे, मी माझ्या ठिकाणी स्वस्थ बसणार आहे. आणि स्वस्थ बसलेला जरी दिसला, तो एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला. अहो मग हलताना तर दिसत नाही, ते एकाच ठिकाणी बसलेले आहेत. हां, ते एका ठिकाणी देहाने बसलेले दिसले तरी ते असे व्यापक झालेले आहेत, ते सर्वांच्या ठिकाणी पोचतात. त्याचा अनुभव येत राहतो, घेणाऱ्याला येतो, त्यांनाही येतो, विश्वव्यापक होतो तो. म्हणजे हे सगळे जे आहेत ना, हे सूक्ष्म गोष्टी आहेत, हे समजण्यासाठी बुद्धी पाहिजे. नाही तर नुसते डोक्यावर हे घेऊन वारी केली, हे काही कळणार नाही. विचारा त्यांना, कोणाला बोलावून, हे काय म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वरीतलंच सांगा, ह्याच्यातलं काय काय कळलं सांगा, काय माहीत नसतं. व दोष नाही त्यांचा, सांगितलं गेलेलं नसतं, श्रद्धा असते पुष्कळ, पण हे बारकावे माहिती नसतात. म्हणजे बारकावे मिळण्यासाठी बुद्धीच पाहिजे. आणि ह्याच्यात पुणे प्रज्ञेवर समर्थांनी इतका भर दिलेला आहे की साधी बुद्धी तो उपयोगी नाही. मग साधी बुद्धी गुन्हेगारांची आपल्यापेक्षा तीक्ष्ण आहे. केव्हा कोणाला बुडवायचं, केव्हा कोणाला लुटायचं, हजोरात आहे बुद्धी ती. ती बुद्धी नको इथे. त्याच्यामध्ये साधनेने प्रज्ञा जागृत झाली पाहिजे. मग प्रज्ञेवर समर्थांचा भर आहे पुष्कळ ठिकाणी. ती प्रज्ञा जागृत झाली की ती प्रज्ञा जे जे करते ते जगाच्या कल्याणाचं असतं, प्रॉफिटिंग नाही. जे जे काही कृती करतील, बोलतील, चालतील, लिहितील, प्रत्येक गोष्ट जगाचं हित ज्याच्यात आहे, प्रत्येक व्यक्तीचं हित कशात आहे ते त्याला सांगितलं जातं. त्यांना काहीच मिळवायचं नसतं कोणाकडनं, त्यांना काय हवं आहे. जे मिळालं असता दुसरं काही मिळवायचं नाही असं त्यांना मिळालेलं असतं. त्यामुळे ते मस्त आपल्या आनंदात असतात. आपल्याला जर का तो आनंद हवा असेल तर आपण त्यांच्याकडे जायला लागतं, विचारायला लागतं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संतान ह्या भजावे सर्वस्वेशी. भजायचं म्हणजे नुसतं टाळ घेऊन भजन करत बसायचं नाही, भजावे म्हणजे समरस व्हावे. त्यांनी काय सांगितलंय तसं आपल्याला व्हायचं आहे. त्यांच्याशी बोधाच्या अंगाने मिळवून जायचं आहे. नुसते त्यांना हार घातले, आरत्या केल्या, माळा ओढल्या आणि काय होणार नाही. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, कसं राहायला सांगितलं, कसं वागायला सांगितलं, कशी साधना सांगितली, ते जितकं जितकं आपण करू तितकं तितकं आपण त्याच्याशी मिळून जाऊ. आणि मग त्याच्याशी मिळून गेलो म्हणजे मग ते जे केलं जाईल ते तेच करत असतात, मग आपण काही करत नाही. बघा पस्ताय किती तिथे बघा, लक्षात घ्या. मग आपल्याला कसला प्रॉब्लेम, कसलं टेन्शन, कसलं काही नसतं. ते करतायत ठीक आहे, असं केलं ठीक आहे, अमुक एक आता वाटलं ठीक आहे करायचं, नको वाटलं मी म्हटलं ना काल सकाळी वाटलं ह्यांच्याकडे जावं, 8 वाजता मी म्हटलं की बा मी जाणार आहे, आज आता एका ठिकाणी जायचं होतं पण मी त्यांना कळवलं की आज बा नाही येतो, मग ठीक आहे नको नाही जायचं, नाही गेलो म्हणून बाबा काय ठरवलं होतं पण ते नाही झालं. अरे तू काय ठरवणार, त्यांनी ठरवलं असलं तर तू करशील ना, तुझ्या हातात काही नाही आहे. पण आपल्याला आपल्या हातात काही नाही म्हटलं की वाईट वाटतं, अहो काही नाही हो आमच्या हातात काही नाही, आमच्या ह्या सगळं बघतात. बरं झालं की बघून येते काय बघायचं, आम्हाला जेवायला वाढा म्हणजे झालं 2 वेळेला, असं नाही. आपला अधिकार गेल्यासारखं वाटतं आपल्याला, पण इथं आपण अधिकार त्याच्याकडे सोपवलेला आहे, तो आपलं अकल्याण कधीच करणार नाही आहे. ह्याला ईश्वर निष्ठा म्हणतात. अहो तुम्ही आजारी पडलात, हो त्याच्यातच काहीतरी माझं कल्याण असणार, भगवंतानी केलं ना ते माझं कल्याण असणार काही ते. कालच मी कुणाला तरी सांगितलं आजारी पडले म्हणाले, हां माळवदेबाईंचा फोन आला होता की असं असं ऑपरेशनवरून मी आलेले आहे आता काय, म्हटलं आजारी पडले आहेत ना आता तुम्हाला शांतपणे हंतुणावर पडून ध्यान नाम करायचं, किती वेळ आता काही कटकट नाही, जेवायला आणून समोर ठेवेल ते जेवायचं, कॅसेट लावायची, पुस्तकं वाचायची, ध्याननामात तुम्ही रंगता. म्हटलं परमेश्वराने तुम्हाला जास्त वेळ दिला आहे आता, कृपा आहे तुमच्यावर. ते म्हटलं तुमच्याशी बोललं की मला बरं वाटतं, ही बाकीची मंडळी मला काही आण. मी म्हटलं आजारपणाबद्दल कुणाशी एक शब्द बोलायचं नाही, कुणी फोन केला तरी सांगायचं मी छान आहे, आजारपणाबद्दल बोलायचं नाही. आणि सांगायचं मला जी वेळ मिळालेला आहे आजारीपण तिलाही सांगत असते. रडका स्वर काढायचं नाही फोनवर, रडका परमार्थी मनुष्य रड्या असतो काय, नेबळा रड्या किरकिर सारखी असलं नाही काय, असं झालं वर छान आहे. परं मी काय सांगितलं तिथं बोलताना, मी 80 वर्षाची तरुण आहे, देहानी गेले तरी मी गेलेली नाही, लक्षात ठेवा तुमच्याबरोबर मी आहे, कुठं जात आहे तुम्ही तिथं मी आहे. वयच आता झालं तर ठीक आहे की केव्हा तरी जायचंच आहे, आत्तापासून रडत का बसायचं, रडण्याजोगं काय, उलं कटकट मिटली, त्या देहाला रोज जेवायला घाला, रोज खायला घाला, औषध घाला, कटकट मिटली का नाही, पुन्हा आपण आहोत. आता आपल्याला देहाचा व्याप नाही, राहायला जागेचा प्रश्न नाही, हां बघा किती सोपं आहे. असं काय आपण विचार करत नाही, मी तर आहे पण कसलीही कटकट नाही, अमुक वाजता उठायचं, अमुक वाजता जेवायचं, अमुक वाजता आम काय आहे का व्याप, किती ह्यांच्यासाठी पैसे खर्च करायचे वगैरे, काही खर्च नाही, पैसा नाही. ती मस्त आहे बघा, कल्पना करा आपण आहोत पण आपण गेलेलो नाही आहोत, आहोत का नाही. मग हे सगळं अंडरस्टँडिंग म्हणजे परमार्थ आहे. किती बोलले रे मी, खूपच झालं ना, थांबूया. तेव्हा मला सांगायचं हेच आहे की हे सगळं वाचताना केव्हा तरी आपण मला वेळ झाला तर घेऊया, एक एक वेळ ओळ ह्याच्यातली जरी वाचली ना तरी थांबावं त्याच्यामध्ये, काय त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून संत संगेची जावे, सत्शास्त्राची श्रवण करावे, उत्तम गुणाचा अभ्यासावे, नाना प्रयत्न. आपण संत संघाला कुठं जातो, कुठल्या तरी संगतीला जातो, मग तो आपल्याला फरफटतो आपल्याबरोबर. हां संत आपल्याला इकडं ओढत असतात, बाकीची माणसं तिकडं ओढत असतात. असं म्हणून एक एक जरी म्हटलं ना त्याच्यातलं, आत्मा देहामध्ये असतो, नाना सुखदुःखे भोगितो, शेवटी सर्व शरीर सांडून जातो एकाएकी, जातोच. पण तो शरीर सांडून जो जातो ना तोच मी आहे. आता जुनं झालं नाही का शरीर 80 वर्षाचं, आता किती दिवस त्याला ओढायचं, घ्यायचंच झालं तर नवीन घेऊ चांगलं गुटगुटीत, आणि नसलं घ्यायचं तर नुसते राहू ना आनंदात, घ्यायलाच पाहिजे असं कोणी सांगितलं आहे. जर बोध आपल्याला असेल तर शरीर घ्यायलाच पाहिजे असं नाही. माऊलीनं आम्हाला अन्यत्र पाठवलं तर आम्ही येऊ, स्वरूपानंदाने सांगितलं. जे कार्य करायचं होतं ते करून झालेलं आहे. आता तिने जर पुन्हा पाठवलं तर येऊ, नाही पाठवलं तर आनंदातच आमच्या स्वरूपात आहोत, कशाला कुठं जायचं आहे. पण आपल्याला सारखं ते इकडे जा तिकडे जा, घरात सुखाने बसतात का बघा बघा, नाही बस. मी सांगते एखाने असं करून बघावं, सबन दिवस घरात बसायचं, कुणाशी बोलायचं नाही, काही नाही, असं काही जे करता ना तुम्ही, आता चातुर्मास वगैरे येईल केव्हा तरी, पण एरवीसुद्धा असं ठरवायचं की आज एक दिवस कुणाशी बोलायचं नाही, आपली आपली कामं करायची, एकांतात आपण स्वस्थ राहायचं, मन देखील बाहेर जाता कामा नाही, काय नाही, आपण एकांतात बसणार. आणि ती मुलगी कुठे गेली, ती माझी हिचं काय झालं, त्या तिचं काय झालं, आता काय मनाने बाहेर जाता. स्वामी मला हेच म्हणायचे, एकांतात राहून काय मनाने बाहेर जाणार ना. संतांना बरोबर सगळं माहिती असतं माणसं कशी असतात ते. मन देखील आत ठेवून बसता येतं का बघायला पाहिजे, कुठं जायचं नाही मनाला. जरा बाहेर गेलं की त्याला थापटे म्हणून कुठं चाललास, बसात जायचं नाही कुठं. अहो दिवसभर जाऊ दे, एक तासभर बघा करून, आणि तासभर ज्याला जमलं त्याला हळूहळू जमायला काहीच हरकत नाही. अशा तऱ्हेने सगळं आहे. सकळ सहज समजाया कारणे, नाना हटयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही. समर्थाने स्पष्ट सांगितलं, हे वास्तविक सहज समजायला पाहिजे का नको, 7000 उभ्या काय करायच्या. सरळ सांगितलं की बाबा आत तो आहे, अंतर्मुख दृष्टी बाहेरमुख दृष्टी आहे, ती अंतर्मुख करा, शांत बसा. तरी 17-5 सबंध समास कशासाठी, ते आत कसं ठेवायचं त्यासाठी. आणि त्यांना माहिती आत बसणारच नाही, ते घरात बसणार नाही तर देहात कुठले बसतात, अशी काहीतरी. म्हणून आहे तरी परम सुगम परिजनासी झाला दुर्गम, परमार्थ सहज आहे खरं म्हणजे, पण अवघड का झाला, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. संत संगतीत जात नाहीत, संतांची संगती जर मिळाली म्हणून मला फार भाग्य वाटतं. मला पुन्हा पुन्हा आता सारखं वाटतावे की स्वामी मला इतकी वर्ष 24 वर्ष मिळाले, आणि आता त्यांच्या कॅसेट्स पुन्हा पुन्हा ऐकत असते तेव्हा लक्षात येतं, त्या त्यावेळेला त्यांनी मला तिथं हे बरोबर हे चूक, हे बरोबर हे चूक प्रत्येक वेळेला सांगत गेले. पण ते जिरवायला पुन्हा पुढचे 12-15-25 वर्ष लागतात, हे सांगितलं काय ते आपल्यात जिरवायला. पण निदान हे बरोबर आहे आणि हे चूक आहे एवढं आपल्याला जर कळायला लागलं तर आपण त्याप्रमाणे करायला लागतो. तसं करायचा आज दासनवमीच्या निमित्तानं आपण प्रयत्न करूया. खरं सांगायचं म्हणजे मला काही वेळा हे दासनवमीचे उत्सव आपण म्हणतो, पण मला स्वतःला खरं काय वाटतं माहिती आहे का, उत्सव म्हणून ते साजरे करतो, पण मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला शरम वाटली पाहिजे की तुम्ही इतकं सांगून गेलात, आमच्यासाठी इतकं करून गेलात, आणि आम्ही अजून काही झालेलो नाही, काही वळत नाही आहे, ह्याच्याबद्दल आम्हाला लाज वाटायला पाहिजे. बा अहो निदान 5 मार्क 3 मार्क 100 मार्क जाऊ देत, तेवढे तरी आपल्याला पडतायत का, मायनसच काढून घेत आहेत आपल्यातले असं वाटायला. किती किती सांगितलं आहे, एक चरण कधी आपल्यात येणार, कधी आपल्यात येणार, याची तळमळ झाल्याशिवाय होणार नाही. म्हणून काल स्वामी सांगितलं बोलताना की परमार्थात समाधान नाही, संसारात समाधान जे आहे त्याच्यामध्ये, परमार्थात तळमळच पाहिजे की नाही अजून मला जमत आहे, नाही अजून मला होत आहे, का होत नाही आहे, तडफड 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 झाली पाहिजे की नाही मला होत. आपण संसारातली तडफड, मुलाचं लग्न ठरलं तडफड, महिनाभर गेला ती असं म्हणाली हे दागिने करा, आता करा ना काहीतरी. ज्याला आनंदात राहायचा आहे तो आनंदात राहील, रडायचा तो रडणार, त्याला उलट सांगावं हे असं आहे तुला काय करस ते कर जा, मला शांत बसू देईट, तसं होत नाही. आपण अगदी होल हार्टेडली मेनू काय करायचा, दागिने किती तळ्याचे पाहिजेत, कुठला शालू पाहिजे, किती रंगाचा, आता काय करायचं आपल्याला खरं म्हणजे, पण आपण अजून त्याच्यातून बाहेर पडत नाही. म्हण परवा एक जण अशाच एक काम करणाऱ्या भगिनी म्हणल्या, काही सांगून उपयोगी नाही, सगळे येतात बसतात नुसते, एकही परमार्थ करणार नाही म्हणले, सगळ्यांना फक्त संसार पाहिजे, नोकरी धंदा बरा आहे ना, म्हणून इथे येऊन नमस्कार करतात, पुन्हा आपल्या संसारात जातात. मी म्हटलं बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आपल्याला समर्थांनी सद्गुरूंनी सांगितलं आहे की हे करत राहायचं, म्हणून आम्ही आपलं करत राहतो आहे. शेवटचा शब्द बोलता येईल तोपर्यंत बोलत राहायचं, सांगता येईल तोपर्यंत सांगत राहायचं. ज्याला घ्यायचं त्याने घ्यावं, नाही त्याचं नशीब त्याच्यावर, आपण काय करणार. पण आपल्याला समाधान काय पाहिजे की सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण सांगितलं. समर्थांनी इतके वा कोट काय मठ कांड स्थापले वगैरे, समर्थांच्यानंतर किती लोक झाले तयार दाखवा, एक बोट दोन बोट, की जे समर्थांसारखे नाही पण निदान तरी झाले. नाही दिसत. आतासुद्धा अनेक ठिकाणी उत्सव बघतो जातात ते कुठं कुठं ऐकायला मला सगळीकडे. काय नाही, समर्थांची शिकवण काय याच्यावर कोणी काय सांगत नाही. त्यांनी किती मठ स्थापले, किती शिष्य केले, हो बरोबर आहे, पण ते केलं, आता तुम्ही काय कराल ते सांगा ना. त्यांच्या चरित्रात बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांनी हे हे ही शिकवण दिलेली आहे, ह्या शिकवणीप्रमाणे आपल्याला वागायचं आहे, ह्या मुद्द्यावर भर देऊन सांगणारी किती ठिकाणी कार्यक्रम होतात. पुष्कळ ठिकाणी खूप लोक जमले, खूप पैसे जमले, अमकं झालं तमकं झालं, हे एवढंच पाहायला मिळतं. जातो जाऊन आलात ना कुठं कुठं तुम्ही, हां सगळ्यांनी मला येऊन सांगितलं ताई असं असं आहे. म्हटलं असू द्या, आपण आपलं बघूया, समर्थांनी काय सांगितलं, मुख्य हरी कथा निरूपण. बस तिथं थांबा. आत्मबुद्धी निश्चयाची सांगितलं ना, बस तिथं थांबा. आत्मबुद्धी झाली का? झाली की कामच संपलं, पुढे करायचंच नाही आहे काही. पण ते वाक्य कुठंही उद्गारली जात नाहीत, कुठंही त्याच्यावर येत नाही, बरं का? ते जर करत, मी अनेक वेळा विचारते सगळ्या लोकांच्यात साधक किती निघतात, म्हणलं नाही हो. मग म्हटलं, मग साधक निर्माण करत नाही तर नुसती जत्रा जमा करून काय करायचं? लाख लोक जमले, 2 लाख लोक जमले, काय उपयोग? ठीक आहे, अगदीच कुठंतरी सिनेमाला जाऊन बसतात, त्यापेक्षा इथं येतात. पण त्यातून हे तुम्ही करा, पण त्यातून निवडा अशी काही मंडळी की जी काही त्याच्यातून तयार होतील, साधनेला लागतील, अभ्यास करतील. असा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी झाला आहे. म्हणून एकेका केंद्रात सुद्धा मी म्हणते छोटं केंद्र पाहिजे, वैयक्तिक लक्ष पाहिजे प्रत्येकाकडे. खूप मोठी केंद्र आणि 500 लोक आले आणि गेले, कोणाकडे लक्ष देणार तुम्ही? तसं नाही उपयोग. तुमचा सुद्धा तो एक 2 मंडळी 4 मंडळी तरुण मंडळी तयार करायची, त्यांना शिकवायचं, त्यांना साधनं लावायचं, विचार करायला लावायचा, अशा तऱ्हेनं व्हायला पाहिजे. तर काही ना काही त्याच्यातून निघतील, नाहीतरी लाखो माणसात, कोट्यावधी माणसात एखादा कुणीतरी संत होतो. बाकी सोकॉल्ड संत असतात, त्यांच्याकडे आपण नाही बघायचं, आपल्याला त्या दिशेनं जायचं आहे. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ते थोडं बोलायचं ठरवलं होतं पण पुष्कळ बोलले. हां तसंच आहे, तसंच आहे, तसं.